पुरी वास राजेश्वर महाप्रभो उत्तिष्ठ करुणा सिंधो त्रैलोक्यं मंगलं कुरु उत्तिष्ठो उत्तिष्ठ राजेश उत्तिष्ठ गिरिजापते उत्तिष्ठ परमेशान त्रैलोक्यं मंगलं कुरु जय शंभो महादेव गंगा गौरी मनोहर जय तुम्बुर नंदीश जय राजेश्वर प्रभो मात समस्त जगतां स्पृहणीय शीले लेंबालवाड निलये जगदेक पूजे श्रीचिद्विलास परिशोभित पादयुग्मे राजेश देवी वरदे तव सुप्रभातम् लीला विलास हसिते त्रिपुरेशि मातः कांत्या सतेन्दु विमले विमलाभिरामे श्री गीत गीत विभवै परिभूष्यमाने राजेश देवी भवता तव सुप्रभातम् कादम्बिनीषु चलदुज्ज्वल कांति रूपे भूतेषु पंचसु समादृत जीवधारे श्रीकंठ भामिनी गणेश कुमार सेव्ये राजेश देवी भवता तव सुप्रभातम् भंडा सुरेन्द्र महिषासुर गर्वहंत्री देवेन्द्र मुख्य विबुदैः परिपूज्यमाने भक्तार्थिभञ्जनी कृपा परतंत्रमूर्ते राजेश देवी भवता तव सुप्रभातम् शंभो महेश शशि शेखर शूलपाणे श्री पार्वती रमण पावन विश्वमूर्ते गंगेश ईश नटराज गिरीश सांब राजेश देव भवता तव सुप्रभातम् देवादिदेव सुमनोहर लिंगमूर्ते ब्रह्मेन्द्र मुख्य सुर पूजित दिव्य पाद विप्रालिगीत निगमै परितुष्टितात्मन् राजेश देव भवता तव सुप्रभातम् सूर्येन्दुवायुहुत भुग्ग गनादि रूप पंचाक्षरी प्रणुत मंगल दिव्य मूर्ते रुद्रानुवाक परितोषित साधुहास राजेश देव भवता तव सुप्रभातम् भूतेश भूमि सुरवंदित सुंदरांग कामेश दीपित महापुरुषार्थ लोल श्री पार्वती प्रिय कुमार विहार चित्त राजेश देव भवता तव सुप्रभातम् भक्तार्ति भंजन कृपाकर दीन रक्ष मुक्तीश शाश्वत शरण्य सदाशिवत्वम् कैलासवास कमलापति कामितांग राजेश देव भवता तव सुप्रभातम् पूजा सुमानि सुमनोहर बिल्वकानि आनीय भूसुर वराह निगमोज्ज्वलाभाः आराधनार्थमिहते परिवीक्षयन्ति राजेश देव भवता तव सुप्रभातम् सद्भक्त हस्त परिवर्तन कैतवेन नंदीश्वर प्रतिदिनं त्वयि बद्ध दृष्टिः रूपैरनेकस्य बलैः परिवर्तते सौ राजेश देव भवता तव सुप्रभातम् जे गीयसे जय महेश परार्थ रूपैः भो भूयसे निज सुखैकवरागमैश्च दे दीप्यसे शत सहस्र पणींद्र भोगैः राजेश देव भवता तव सुप्रभातम् आकाशमल्लिसुमशोभितमालिकानां सौगंध्यगंध परिवासित पुण्यदेह सर्वर्तु पुष्प फलराजित राजलिंग राजेश देव भवता तव सुप्रभातम् नारायणास्त्रवर तुम्बुर नारदाप्त ಶ್ರೀರಾಘವಾದಿವರ ಪಾಂಡವ ಸೇವಿತಾಂಘ್ರೇ ಚಾಳುಕ್ಯ ರಾಜ ಪರಿಪೋಷಿತ ದಿವ್ಯ ಧಾಮ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀಧರ್ಮಕುಂಡ ಸಲಿಲೈರಭಿಸಿಂಚಿತಾಂಗ ಸೇವಾರ್ಧಮಾಗತವತಾಂ ಬಹುಭಕ್ತಿಭಾಜಾಂ ದತ್ವಾ ಮನೋರಥ ಸಿತಾನಿ ವಿಭಾಸಿ ನಿತ್ಯಂ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಆರಾಧಯಂತಿ ಭವಸಾಗರ ತಾರಣಾರ್ಧಂ ಭಕ್ತಾಸ್ತ್ವದೀಯ ಶಿವಲಿಂಗ ಮನಂಗಹಾರಿನ್ ಯೋಗೀಶ್ವರೇಶ್ವರ ಸದಾಶಿವ ಮಂತ್ರಮೂರ್ತೇ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಆಯಾತಿ ಸೂರ್ಯ ಭಗವಾನ್ ಸ್ವಕರಾಪ್ತಲಭ್ಯೈಃ ಪುಷ್ಪೈರ್ದಿಶಾಂದಸ ಸುವಾಸಿತ ಕುಂಕುಮಾಕ್ತೈಃ ಗೀತೈ ಪ್ರಭಾತ ಮಧುರೈರನುಗಮ್ಯಮಾನಃ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ವಾದ್ಯಾನಿ ಭೂರಿ ಮಹತಾಂ ಶ್ರುತಿ ಗೀತಯುಕ್ತೈಃ ಆತೋದ್ಯಮಿಶ್ರಿತ ಗತಾನಿ ನವಾನಿ ರಾಗೈಃ ಆಯಾಂತಿ ಕರ್ಣಪದಮತ್ರ ಪ್ರಭಾತಕಾಲೇ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಗಾಯಂತಿ ಜಾನಪದ ಗೀತ ಸೆತಾನಿ ಕೇಚಿತ್ ನೃತ್ಯಂತಿ ಕೇಚಿದಿಹ ಭಕ್ತಿ ವಿಲಗ್ನ ಚಿತ್ತಾಃ ಶಕ್ತ್ಯಾತ್ಮನಾ ಶಿವ ಶಿವೇತಿ ವದಂತಿ ಕೇಚಿತ್ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ದೀಕ್ಷಾಂ ಶಿವಾಖ್ಯಮತುಲಾಂ ಪರಿಗೃಹ್ಯ ಭಕ್ತಾಃ ಶಂಭೋ ಹರೇತಿ ಮಧುರಂ ಬಹಿರುಚ್ಚರಂತಃ ಆಷಾದಸಿಷ್ವಪಿ ವಿಭೋ ಗುಣತಾಂ ಲಭಂತೆ ರಾಜೇಶ ದೇವ ಭವತಾ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಹೇ ದೇವ ಚಂದ್ರಧರ ರಾಜಿತ ಸಿದ್ಧ ಯೋಗಿನ್ ತ್ವನ್ನಾಮ ಚಿಹ್ನಿತಮಿದಂ ಹರಿ ಸುಪ್ರಭಾತಂ ಯೇ ಮಾನವಾಃ ಪ್ರತಿದಿನಂ ಪ್ರಯತಃ ಪಠಂತಿ ಲಬ್ಧ್ವಾತ್ರ ಸೌಖ್ಯಮನಿಶಂ ಶಿವತಾಂ ಲಭಂತೆ ಶ್ರುತಿವಾಕ್ಯ ಶತೈ ಸತತಂ ರಮಸೇ ಋಷಿಗೀತ ಪದೈರ್ಲಲಿತಂ ಚಲಸೆ ನಗರಾಜ ಸುತಾ ಹಸಿತೈರ್ನಪಸೇ ವಿಜಯೀ ಭವ ಶಂಕರ ಭೂತಪತೆ ವಿವಿಧಾಗಮ ಪಂಡಿತ ಮಂಡಿತ ಹೇ ವಿಯದಾಪಗಭೂಷಿತ ದಿವ್ಯ ಜಟ ಮುನಿಮಾನಸ ವಾಸಿತ ದಿವ್ಯ ಮತೆ ವಿಜಯೀ ಭವ ಶಂಕರ ಭೂತಪತೆ ಹರ ಶಂಕರ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಹೇ ಗಿರಿಜಾಧವ ನೀಲತನೋಭವ ಹೇ ಸುರಮಂಡಲ ಮಂಡನ ಯೋಗಿ ಪತೆ ವಿಜಯೀ ಭವ ಶಂಕರ ಭೂತಪತೆ ವಿಲಯಂಕುರು ಸೇವಿ ಗುಣಂ ಸತತಂ ತನುಸೇ ಸದಯಂ ಸಗುಣಂ ಸಕಲಂ ಪ್ರಲಯೀಕುರು ಸೇ ಜಡತಾ ಜಗತಿಂ ವಿಜಯೀ ಭವ ಶಂಕರ ಭೂತಪತೆ ವಿವಿಧೈರ್ವಿಷಯೈರ್ ಸತತಂ ಚಲಿತಂ ವಿಜನೇ ವಿಪಿನೇ ಪತಿತಂ ತೃಷಿತಂ ಮನಸಾ ವಚಸಾ ಸ್ಮರತಂ ಲಪತಂ ಪರಿಪಾಲಯ ಶಂಕರ ಭೂತಪತೆ ಸುತಮಿತ್ರ ಕಲತ್ರ ಸಬಂಧು ಸತೈರ್ಭವನೇ ಭುವನೇ ದಲಿತಂ ಗಲಿತಂ ವಿಕಲಂ ವಿಬದಂ ಬುಧಿ ವೀಚಿಹತಂ ಪರಿಪಾಲಯ ಶಂಕರ ಭೂತಪತೆ ಸಾಂದ್ರಾನಂದಕರೌ ಪಿತಾಮಹ ಮಹಾವಿಷ್ಣೂಪಸೇವ್ಯೌ ಸದಾ ಶ್ರೀಶೈಲಾದ್ರಿ ಹಿಮಾದ್ರಿ ಪರ್ವತಚರೌ ಮೋಹಾಂಧಕಾರಚ್ಚಿದೌ ಭಕ್ತೈರ್ಮುಕ್ತಿಕೃತೇತ್ರ ಸೇವಿತ ತಲೌ ವೇದಾರ್ಥ ಸಂವಾಹಕೌ ರಾಜೇತಾಂ ಭುವನಾಭಿರಾಮ ಮನಿಷಂ ಪಾದೌ ಶಿವಸ್ಯೋನ್ನತೌ ಪದ್ಮಾಧ್ಯೈ ಸುಬಲಕ್ಷಣೈ ಸಹಮತೌ ಶ್ರೀಶೋಭಿತಾಂಘ್ರೀಚಯೌ ದ್ವಂದ್ವೈರ್ದ್ವಂದ್ವ ವಿಮೋಚನೈಕಚತುರೌ ಶ್ರೀಸೇ ಮುಷೀರಾಜಿತೌ ಸಾಧ್ಯಾನಾಂ ಪ್ರಮದಾದಿ ಸರ್ವಜಗತಾಂ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಂಪತ್ಪ್ರದೌ ಶ್ರೀರಾಜೇಶ ಪದೌ ಪದಾರ್ಥ ಫಲದೌ ಪ್ರೀತ್ಯೇ ಭವೇತಾಂಕಲೌ ईशान्ये शिवराज राज चरणौ प्रेमास्पदौ सुन्दरौ नित्यं भक्तजनाद्रुतौ सकरुणौ कल्याणकान्तिच्छटौ दूरादागत भक्तकोटिवरदौ संसेवितौ शक्तिदौ राजेशाद्भुतशक्तिशाली घटितौ भूयात् सदा शोभनौ पुण्याढ्यैः सदयं सुदूररचिता वाणीय संस्थापितौ रक्तौ पुष्पसमौ सुमङ्गलकरौ चेतो हरौ शाश्वतौ रक्षावात्मधनौ त्वदीय चरणानन्दावलं शोभिनौ स्मारं स्मारमहो पदाब्जतलयोः मूर्धेयमालग्नते हंसानां गमने गुरुत्तमवतौ वेदेषु सामान्वितौ पद्मानां रुचिहारिणौ सदवनी केकीश नृत्यप्रदौ हेमाद्रौ लसतौ सदा सुमहतां चित्तैकसन्धायकौ श्रीराजेश पदौ महार्धफलदौ मूर्धन्यमध्यासतु लंकेश दुर्गर्व संहारहेतु हेमाद्रिकूटे चरन्तौ मनोज्ञौ वेदार्धभाजा वचिन्त्या वपूर्वौ राजेशपादौ ममाग्रे वसेताम् नन्दीश भृङ्गीश चित्तापकर्षौ वेदान्तवेद्यौ महायोगिसेव्यौ मोक्षार्धमुख्यौ हृदन्ते वसन्तौ राजेशपादौ ममाग्रे वसेताम् लीलालोलविलासौ तौ सन्ध्याताण्डवपण्डितौ ऐहिकामुष्मिकावेत्तौ शरण्यौ चरणौ मम नीलकण्ठाय देवाय सद्योजाताननाय च सर्वार्थदायिने नित्यं राजलिङ्गाय मङ्गलम् शशिसूर्याग्निनेत्राय विषमाय समाय च गङ्गापार्वतीनाथाय राजलिङ्गाय मङ्गलम् संसारैकनिमित्ताय संसारार्थविरोधिने संसारसाररूपाय राजलिङ्गाय मङ्गलम् नागालङ्कृतभूषाय नगेन्द्रस्थिरवासिने मणिमन्त्र महासाध्य सर्वदेशाय मङ्गलम् कोटीरभासुराङ्गाय भास्कर प्रभविष्णवे आर्यावर्त सुदेशाय राजलिङ्गाय मङ्गलम् हरये दत्तचक्राय हारीकृतभुजङ्गिणे हराय हारिशूलाय राजलिङ्गाय मङ्गलम् रक्षाय राक्षसान्ताय रुग्यजुस्सामरूपिणे रेखामात्र सुवेद्याय राजलिङ्गाय मङ्गलम् प्रसिद्धलिङ्गदेहाय प्राकाम्यफलदाय च प्रसन्नजनरक्षाय राजलिङ्गाय मङ्गलम् सारङ्गपाणिने नित्यं सायकीकृतविष्णवे सादाख्यचन्द्रचूडाय साधुवेषाय मङ्गलम् दरहास समुन्वेषभूषिताङ्गाय भूतये धर्माय दर्शिताध्वाय राजलिङ्गाय मङ्गलम् ऋषिसप्तकसेव्याय वेदवेदान्तशोभिने वेद्याय विष्णुसेव्याय राजलिङ्गाय मङ्गलम् लेम्बालवाडवासाय पार्वतीप्रियवर्धिने गणेशस्कन्दसेव्याय राजलिङ्गाय मङ्गलम् लेम्बालवाडवासाय पार्वतीप्रियवर्धिने गणेशस्कन्दसेव्याय राजलिङ्गाय मङ्गलम् नमः पार्वतीपतये हर हर महादेव हर।